श्री राम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक तिसरा, समास दहावा आपला चालू आहे। आज समास आपण पूर्ण करणार आहोत, मोठा समास आहे, 74 ओव्या आहेत, वैराग्य निरूपण नाव आहे। समर्थाने सगळं विस्तृत सांगितलेलं आहे याच्यामध्ये। भक्तीवर भर आहे, पण ती भक्ती देखील नीट ज्ञान समजून केलेली भक्ती आहे। काय नेमकं करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, भक्तीचं स्वरूप काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे, असा हा समास आहे। त्याच्यामध्ये बघा, समर्थ म्हणत आहेत, कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तू आपुली मानिली कैसी रे पडत मोरका। ज्याला तू माझी माझी म्हणत असतोस, आई वडील भाऊ बहीण सगळे, हे कर्मयोगाने चुकून एका ठिकाणी आलेली आहे, जन्माला आलेली आहे, त्यांना तू आपली असं मानतोस आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याला विसरतोस, हे बरोबर नाहीये। तुझे तुझं नव्हे शरीर तेथे इतराचा कोणी विचार, तुझं शरीर देखील तुझं नाहीये, तुझ्या शरीरावर तुझी सत्ता नाहीये, असं असताना तू इतर गोष्टींचा काय विचार करतोस। आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, आता भावानी भावाच्या बळानी तू एक फक्त भगवंताला धर। आता भगवंताला धर म्हटल्यानंतर आपला प्रश्न असा आहे, तो भगवंताला कसं धरायचं, भगवंताचं स्वरूप काय आहे, तो कुठे आहे। एखादा फोटो आपण घरात लावला किंवा एखादी प्रतिमा घरात लावली आणि त्याला आपण धरून बसलो, म्हणजे भगवंताला धरणं होतं का? काही सांगतात संत, सांगतात तुझ्या आतच तो आहे। कोण सांगतात सर्व ठिकाणी तो भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे काय, असं म्हणतात। मग त्याला धरायचं म्हणजे कुठं धरायचं, सगुण आहे का निर्गुण आहे, निर्गुण आहे तर निर्गुणाला कसं धरणार आणि सगुणाला धरायचं तरी कसं धरायचं, असे अनेक प्रश्न येतात। त्यामुळे भक्तीच्या अंगाने भगवंताला धरायचं, यासाठी सुद्धा किमान काही बुद्धिमत्ता पाहिजे, समजून घेण्याची ताकद पाहिजे, त्याविषयीचं ज्ञान पाहिजे, नेमके मार्गदर्शक पाहिजेत, म्हणजे आपल्या लक्षात येतं की भगवंत धरी भगवंताला धरायचं म्हणजे काय करायचं। समर्थ पुढे म्हणतात, एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी। एका दुर्भरा कारणे, मनुष्य सगळी खटपट कशासाठी करत असतो असं जर बघितलं तर पोट भरायला पाहिजे। पहिली गोष्ट किमान गरज जी आहे ती पोटाला तर काही पाहिजे, तर हे पोट भरण्यासाठी नाना नीचांची सेवा करणे, कुणाकुणा लोकांची आपल्याला सेवा करावी लागते। नोकरीत असलं तर जे वरिष्ठ म्हणून आहेत त्यांची सेवा करावी लागते, ते कसेही असतात, चांगलेच असतील असं काही सांगता येत नाही, चांगले असले तर आनंद आहे, पण नसतील तर केवळ वरिष्ठ आहेत म्हणून आपल्याला त्यांचं म्हणणं मानावं लागतं। म्हणून नाना नीचांची सेवा करणे असं म्हटलंय, आणि मग ते आपले वरिष्ठ आहेत म्हणून त्यांची स्तुती स्तवनं गायची, मर्यादेनं वागायचं त्यांच्याशी, माहिती आहे की ही व्यक्ती चांगली नाही पण केवळ पोटासाठी आपण त्यांच्याशी त्यांच्यापुढे हात जोडून उभं राहावं लागतं, त्यांची आज्ञा पाळावी लागते। जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी, ज्याच्यामुळे पोटाला अन्न मिळतं म्हणून आपलं शरीर त्याला विकावं लागतं, ह्याचा अर्थ नाना प्रकारचे काबाड कष्ट करावे लागतात। का? तर हे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी तो आपल्याला अन्न देत असतो, म्हणून म्हणजे केवळ उदर भरण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात। मग मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे, मग ज्यांनी तुला जन्माला घातलं, धडधाकट शरीर दिलं, डोळ्याने पाहतोयस, कानाने ऐकतोस, पायाने चालतोय, हाताने काम करतोय, सगळ्या गोष्टी तुला दिलेल्या आहेत आणि त्याला मात्र तू विसरतोस कसं काय। म्हणजे ज्याला आठवायला पाहिजे त्याला विसरतोयस, आणि ज्या गोष्टी गौणत्वानी आहेस त्या पक्क्या धरून ठेवलेल्या आहेस। अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता, भगवंत कसा आहे अहर्निश, रात्रंदिवस सकळ जीवांची लागली चिंता, जेवढा जेवढा प्राणी मात्र आहे जे जे काही निर्माण झालेलं आहे हे भगवंताच्या कृपेनं त्याच्या अधिष्ठानावर निर्माण झालेलं आहे, किंबहुना तोच सर्व नटून राहिलेला आहे, एकापेक्षा एक बोध आहे, आपल्याला जेवढे पसतील तेवढे आपण घ्यायचे. आणि त्यामुळे तो सर्वांची चिंता करतो आहे. त्याचं सामर्थ्य किती आहे ते पुढच्या एक दोन ओव्यात समर्थ सांगतायत. मेघ वरुषे जयाची सत्ता. मेघाचा वर्षाव होतो कुणामुळे? ज्याच्या सत्तेमुळे मेघ वर्षाव करतात. सिंधू मर्यादा धरी याच अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. सागर जो मर्यादा धरून राहिलेला आहे, सागराला कधी पूर आला असं होत नाही. सागराला जर पूर आला तर सागराच्या किनाऱ्यावर जे काही मोठी मोठी शहरं वसली आहेत ती केव्हाच पाण्याखाली बुडाली असती. नदीला पूर येऊ शकतो पण तो सागराला कधी पूर येत नाही. कारण त्याच्यात म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की ही आज्ञा माझी आहे. समुद्री रेखा नोलांडावी, पर्वती बैसका न संडावी, हे आज्ञा माझी. पर्वताने आपल्या ठिकाणी बसून राहायचं आहे, त्यांनी आपली जागा सोडून चला जरा फिरून येऊया म्हणून उद्या सह्याद्री पर्वत जर फिरायला निघाला तर काय स्थिती होईल? त्यामुळे पर्वताने आपल्याच ठिकाणी राहायचं आहे. सागराने आपली मर्यादा ओलांडायची नाहीये. वायूने नाव भरी उगे नसावे, वाऱ्याने एका ठिकाणी बसून राहायचं नाहीये, तर त्यांनी व्हायचं आहे. हे सगळं जे आहे ते ज्याच्या सत्तेनं चाललेलं आहे. भूमी धरिली धरा धरे, पृथ्वीनं हे सगळे प्राणी मात्र धरून ठेवलेले आहेत. प्रगट होई जे दिन करे, न चुकता ठराविक वेळेला सूर्य उगवतोय मावळतोय, चंद्र उगवतोय मावळतोय, सगळ्या गोष्टी ह्या निसर्गातल्या ज्या चाललेल्या आहेत. 80 सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का, त्याच्या केवळ अशन्यानी तो आज्ञा करायला येत नाहीये, पण त्याच्या केवळ अशन्यानी निसर्गातल्या सगळ्या गोष्टी जशा घडाव्या त्याप्रमाणे चाललेले आहेत. ऐसा कृपाळू देवादिदेव, असा हा कसा आहे? सत्ता मात्र आहे, कृपाळू आहे, देवाधिदेव आहे. नेणवे जयाचे लाघव, त्याची लीला काय चाललेल्या आहेत आपल्याला समजू शकत नाहीत. आपण म्हणतो असं कसं घडलं, काय चाललंय? बारकाईनं बघितलं तर आपण लक्षात येतं नाना प्रकारची फुलं काय, पक्षी काय, झाडं काय, पाणी आहे, आकाश आहे, वायू आहे, पंचमहाभूतांचे सगळे खेळ आपण जर पाहिले तर लक्षात येते की कसं काय चाललंय, कोणाच्या सत्तेनं चाललंय. असा जो कृपाळू देवाधिदेव आहे, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे, सगळ्या जीवांना सांभाळतोय. मुंगी माशीपासून ब्रह्मदेवापर्यंत, हत्तीपर्यंत, सगळ्या गोष्टींना चालवण्याचं त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे. पण आहे कसा तो? कृपाळू आहे, सगळ्यांची चिंता वाहतोय. ऐसा सर्वात्मा श्रीराम, असा हा श्रीराम आहे. सर्वात्मा, सर्वांचा आत्मा, देहातच राहणारा पण देहामध्ये असून सर्व विश्व व्यापून राहणारा ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून त्या श्रीरामाला सोडतात आणि धरिती विषय काम त्या रामाला विसरतात आणि नाना प्रकारच्या विषयाची इच्छा करत त्याच्यामध्ये रंगून राहतात. ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती. परमेश्वराला जे विसरतात त्याला समर्थ म्हणतात. ते दुरात्मे आहे, दुरी आत्मा. आणि जो भगवंताला विसरला नाही, अखंड स्मरण करतोय, तो महात्मा. त्याला महात्मा म्हटलेला आहे. आणि जो परमेश्वराला विसरलाय त्याला दुरात्मा म्हटलं. असे दुरात्मे अधम काय होतं? केले पावती. ते जे काय करतात ना त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. भगवंताला विसरून सगळं चाललेलं आहे. रामे विण जे जे आस तिथू की जाणावी नैराश. रामाला विसरून जी जी काही इच्छा केली जाते ती सगळी नैराश, त्याचा काही उपयोग नाहीये. माझे माझे सावकाश शीणची उरे. आणि सारखं माझं माझं म्हणत राहतो त्यांनी शीणच येतो. माझं म्हटलं की व्याप आला. तेच जर भगवंताला म्हटलं सगळं तुझं आहे, माझ्याही सकट सगळं तुझंच आहे, संसार माझा नाही तुझा आहे, जो काही उद्योगधंदा मी करतो आहे तो उद्योगधंद्याचा मालक तू आहेस, मी फक्त सेवा म्हणून तिथले काम करतोय, तुझा दास म्हणून मी सगळं काम करतोय, असा जर भाव असेल तर डोक्यावर ओझ राहत नाही. कर्म तर उत्तम करायचं आहे पण सर्व भगवंताचं समजून करायचं आहे. जयास वाटे शीण व्हावा तेने विषय चिंतित जावा. एखाद्याला जर शीणच गोड वाटत असेल ठीक आहे, मग विषयाचं चिंतन करत राहा. त्याने काय होतं असं विचारलं तर त्रासच होतो, कारण ते विषयाच्या नादाला लागायचं. तो मिळाला की क्षणभर सुख वाटतं, पुन्हा त्याचं दुःख लक्षात येतं, कारण त्या विषयाला मर्यादा आहे. ते विषय भोगणाऱ्या इंद्रियांना मर्यादा आहे, सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत. त्यामुळे अमर्याद सुख किंवा आनंद जर पाहिजे असेल तर तो रामाच्या संगतीत आहे. पण हे लक्षात येत नाही, तो विषयाच्या मागे धावतो. विषय न मिळता जीवात गबग सुटे. मग एखादा विषय हवाय असं वाटलं, त्याचं चिंतन केलं आणि तो मिळाला नाही की पुन्हा मनाची तळमळ सुरू झाली. मग सांडून राम आनंद घन ज्याचे म्हणे विषय चिंतन आनंद घन असा राम आत्माराम तो सोडून जो विषयाचं चिंतन करतो त्याशी कैसे समाधान लोलंगता असे. असा जो लंपट आहे विषयाच्या मागे लागलेला आहे त्याला समाधान कसं मिळणार. जया असं वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. तुम्हाला सुख हवं असं वाटतंय ना, बस रघुनाथाचं भजन करा, त्याच्याशी एकरूप व्हा, त्या आपल्याला सर्वस्व समजा, त्याच्यासाठी आपल्याला जीवन जगायचंय असं म्हणा. प्रत्येक कर्म त्याच्या प्रत्यर्थ होऊ दे आणि त्यासाठी स्वजन सकळ ही त्यागावे दुःख मोळजे. आणि रघुनाथाचा भजन करण्याच्या आड जर स्वजन येत असतील तर त्यांना त्याग करायला हरकत नाही, कारण ते दुःख मूळ आहेत. कारण ते आपल्याला संसारात ओढत असतात आणि आपल्याला तर रघुनाथाचं भजन करायचं असतं. तेही आपल्या बरोबर येत असतील आनंद आहे, पण बहुधा असं घडताना दिसत नाही. एकाची दिशा एक असते, दुसऱ्याची दुसरी असते, कारण प्रत्येकाची तशी तयारी नसते. मग अशा वेळी ते म्हणतात स्वजन सकळ ही त्यागावे. अशी जर ते आड येतात असं जर वाटत असेल तर मात्र त्यांना त्यांचा त्याग करायला हरकत नाही. ह्याचा अर्थ मनत त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. जेथे वासना झोंबोन पडे तेणीची अपाये दुःख जडे. ज्या ठिकाणी वासना नाना प्रकारच्या झोंबतायत, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे मग दुःखच. कारण सगळ्याच गोष्टी काही लगेच प्राप्त होतात असं नाही आणि मग वाटायला येतं ते दुःख. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. किती गोष्टी ह्या समासात समर्थाने सांगितल्यात बघण्याजोगं आहे. सुखी व्हायचंय ना, विषय वासना मोडा. सहज समोर विषय आला असेल ठीक आहे, योग्य जर असेल तर घ्यायला हरकत नाही आहे, परंतु ती वासना नको. मन त्याच्या मागे धावता कामा नये. तसं जर झालं तर सुखाचा जीव आपण दुःखात घालतो असं होत. म्हणून विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख. म्हणून विषयापासून जे जे सुख असतं ते परम दुःखाला कारण होत. सुख आहे आपल्यापाशी, आपल्या जवळचं सुख आनंद आपण विषयाच्या अंगाने घेत असतो हे नीट कळलं पाहिजे. हे जर कळलं तर विषयापासूनही सुख मिळतं आणि विषय नसतानाही सुख मिळतं. पण हे जर लक्षात आलं नाही तर मात्र विषयापासूनच सुख होतं अशी आपली कल्पना होते आणि तो मिळाला नाही की दुःख होतं. म्हणून पूर्वी गोड अंती शोक नेमस्थ आहे. म्हणून विषयाच्या मागं लागला तर पहिल्यांदा ते गोड वाटतं आणि परिणाम शोकामध्ये होतो. गळगिळीता सुख वाटे बोलून घेता घसा फाटे. मासा गळाला पकडायला लागतो, त्या गळाला काहीतरी आमिष लावलेलं असतं, ते घेण्यासाठी मासा त्या गळाला पकडतो. त्याला पहिल्यांदा गोड वाटतं पण गोळ ओढला की घसा फाटे. का ते बापुडे मुर्गा आपटे चारा घेऊन पळता. किंवा हरिण जे आहे ते चारा घेऊन पळत असतं त्याच्या पाठीमाग, त्याला वाटतं त्याच्यात आनंद आहे, पण येतो बाण कुठून तरी. लक्षात घेतलं पाहिजे की जे आपण करतो आहोत त्याच्यामध्ये खरोखरच सुख आहे का, लक्षात आलं पाहिजे. तैशी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी. विषय सुखाची गोडी खरी आहे, चांगली आहे असं वाटतं, पण ती खोटी आहे. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. रघुनाथाच्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे. नुसतं कुणीतरी सांगितलंय म्हणून पूजा अर्चा चाललेली आहे, नामस्मरण चालले आहे, माळा ओढतायत असं उपयोगी नाही. मोठ्या प्रेमाने अत्यंत आवडीनं रघुनाथाचं नाव आलं पाहिजे. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर जे श्रोते समोर बसलेले आहेत, शिष्य आहेत, त्यांचं कुठंतरी अंतःकरण हल्लं आणि तो विचारतो ऐकोनी बोले भाविक कैसे नि घडे जी सार्थक. हे सगळं ऐकलं नरजन्माचं सार्थक व्हावं असं वाटत आहे. काय केलं असता हे सार्थक होईल, कैसे नि घडे जी सार्थक, सांगा स्वामी. स्वामी मला सांगा की कैसे नि घडे जी सार्थक. हे सगळं ऐकलं नरजन्माचं सार्थक व्हावं असं वाटत आहे. काय केलं असता हे सार्थक होईल, कैसे नि घडे जी सार्थक, सांगा स्वामी. स्वामी मला सांगा की काय केलं असता सार्थक घडेल. यमलोक चुके जेणे, ज्यामध्ये ज्या केलं असताना यमलोकाच्या यातना भोगाव्या लागणार नाही. कैसे नि घडे जी सार्थक. हे सगळं ऐकलं नरजन्माचं सार्थक व्हावं असं वाटत आहे. काय केलं असता हे सार्थक होईल, कैसे निघडे जी सार्थक सांगा स्वामी, स्वामी मला सांगा की काय केलं असता सार्थक घडेल। यमलोक चुके जेणे, ज्यामध्ये ज्या केलं असताना यमलोकाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत, सांगा स्वामी, स्वामी मला सांगा की काय केलं असता सार्थक घडेल। यमलोक चुके जेणे, ज्यामध्ये ज्या केलं असताना यमलोकाच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत आणि आनंद रूप होऊन जाऊ, असं होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा। ह्याचा अर्थ कुठंतरी लक्षात येत आहे की आपलं चुकतं आहे आणि आपल्या बरोबर मार्गाने जावं लागत आहे। लक्षात येतं की आपण बद्ध जे होऊन राहिलेलो संसारामध्ये, त्याच्या बाहेर पडलं पाहिजे। आणि म्हणून तो पुढे प्रश्न विचारतोय, देवाशी वास्तव्य कुठे? ज्या देवाला तुम्ही धरायला सांगता आहे त्याचं वास्तव्य कुठं आहे? कुठं असतो तो? त्याचं मुक्कामाचं ठिकाण काय आहे? तो माझं कैसे नाही भेटे? तो आहे कुठं आणि मला भेटेल कसा? तो मला भेटावा यासाठी पुढी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय कृपा मूर्ती मज दीनास करावा। आता दीन झालेला आहे, सद्गुरु चरणी शरण आलेला आहे आणि विचारतो आहे, भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकावी अशी माझी इच्छा आहे, असं जर असेल तर त्याचा उपाय काय ते सांगा। त्या सोपी गोष्ट आहे का भगवत प्राप्ती व्हायची आहे का? भगवत प्राप्ती व्हायची आणि अधोगती चुकायची। काही एक साधना केल्यानंतर अधोगती चुकून ऊर्ध्वगती कदाचित येईल, पण भगवत प्राप्ती हा जो शेवट आहे, हे जे साध्य आहे, त्या साध्यासाठी उदंड साधना करायला लागते, अनेक जन्म करावी लागते। पण निदान त्या दिशेनं जायचं एवढं जरी कळलं तरी देखील त्याला मार्ग मिळाला असं होईल, त्या साध्यासाठी उदंड साधना करायला लागते, अनेक जन्म करावी लागते। पण निदान त्या दिशेनं जायचं एवढं जरी कळलं तरी देखील त्याला मार्ग मिळाला असं होईल आणि त्या दिशेनं चालायला लागेल। परंतु बुद्धीच त्याला होत नसेल जर त्या जीवाला, तर मात्र त्याचं आयुष्याचा नाश आहे, काहीच उपयोग नाही, नरजन्म प्राप्त होऊन देखील फुकट गेला असं म्हणावं लागेल। शिष्याची ती अवस्था दयनीय अवस्था आहे, तो दीन झालेला आहे असं बघून वक्ता म्हणे, हो एक भावे भगवत भजन करावे। तू हे सगळं विचारतोयस ना भगवत प्राप्तीसाठी काय करावं म्हणून, एक भावानी एकनिष्ठ होऊन एकच एक आयुष्यात मिळवायचं असं ठरवून भगवत भजन करावे। तेने होईल स्वभावे समाधान। तुला समाधान जर हवं असेल तर भगवत भजन कर, भगवत भजनाने तुला सहज समाधान प्राप्त होईल। शेवटी माणसाला समाधान असतं, अनेक गोष्टी झाल्या तरी केव्हा विचारलं कसं काय आहे काय नाही, समाधान आहे, आनंद आहे असं जर वाटायला हवं असेल तर त्याच्यासाठी भगवत भजन करणं हेच आवश्यक आहे असं संत पुन्हा पुन्हा सांगत, त्याचं महात्म्य लक्षात आलेलं आहे। पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? कुठे ठेवावे हे मन? भजन जे करायचे ते काय नुसतं देहाने कृती करायची नाहीये, मन त्याच्यामध्ये आलं पाहिजे। तर हे मन कुठं ठेवायचं आहे? भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे। भगवत भजन कसं करायचं आहे, काय करायचंय हे तुम्ही मला नीटपणाने सांगा। आणि तो म्लान वदने बोले, धरिली सदृढ पाऊले। आपण हे पावलं धरतो, कुणाच्या तरी धरतो, काहीतरी आपल्याला हवं असतं आणि त्याच्यासाठी कुणाचाही पाय धरायला तयार होतो, इथं नाहीये। इथं भगवत प्राप्ती अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी पावलं धरतो आहे ती समर्थांसारख्या महान भक्ताची, सद्गुरूंची। सद्गुरूंची पावलं धरलेली आहेत आणि कंठ सद्गतीत झालेला आहे, शब्द फुटत नाहीये, आतून भाव उचंबळून आलेला आहे, अंतःकरण उचंबळून आलेला आहे आणि गळाले अश्रुपात। दुःख वाटत आहे, आतापर्यंत जीवन तसंच गेलं त्याचा पश्चाताप होतो आहे, पश्चातापाने डोळ्यात अश्रू येत आहेत, कंठ भरून आलेला आहे, चरण घट्ट धरलेले आहेत आणि त्यांना प्रश्न विचारतोय की मी काय करू आता सांगा, भगवत भक्ती कशी करायची ती मला सांगा, भगवंत कुठे आहे तो सांगा। देखोनी शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरु दाता। शिष्य आपल्याशी अनन्य झालेला आहे, त्याच्या लक्षात आलं कुठं नाही, इथंच आपल्याला काय ते मिळण्यासारखं आहे सद्गुरूंच्या चरणाशी, असं जेव्हा तो अनन्य झालेला आहे असं पाहिल्यानंतर सद्गुरु दाता समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे त्याला। सद्गुरु कसे असतात? समर्थ असतात आणि उदार असतात, तसं इथं समर्थ आहेत आणि दाता आहेत, भावे ओळला, शिष्याचा भाव पाहून त्याच्यावर प्रसन्न होता येतो. स्वानंद तुळम तुंबळेल आता पुढिले समासी. आणि त्यामुळे स्वानंद आहे जो आपलाच आनंद आहे, तो आता भरभरून कसा येईल ते आता पुढच्या समासात सांगितलेले आहे. तर पुढच्या समासात जे सांगितलेले आहे, तर पुढचा दशकही आहे आणि समास आहे दशक चौथा, आणि समास जो आहे त्याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. म्हणजे वैरागी निरूपणाचा हा समास झाल्यानंतर जी भक्ती करायला पाहिजे असे समर्थ सांगतात, ती भक्ती कशा प्रकारची भक्ती आहे, ती नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णुम श्रवण स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी जी श्रवणापासून आत्मनिवेदनापरची भक्ती आहे, ही भक्ती कशी करायची आहे ते सांगण्यासाठी समर्थाने प्रत्येक भक्तीच्या प्रकारावर एक 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 समास घेतलेला आहे. आणि ह्या भक्तीच्या मार्गाने गेला असता आत्मनिवेदनापर्यंत गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. ह्याचा अर्थ स्वयमेव तो जो शिष्य आहे, तो जो साधक आहे, तो भगवंताशी मिळून जातो, एकरूप होऊन जातो. भक्तीनं देखील भगवंताशी मिळून जायचं आहे, ध्यानाच्या अंगाने देखील जीव शिवाशी मिळून जायचं आहे, ज्ञानाच्या अंगाने तोच मी आहे असा सोहम बोध करून घ्यायचा आहे. ज्याची जी प्रकृती असेल त्या त्याप्रमाणे त्यांनी जायचं आहे. पण सर्व मार्ग हे बरोबरीने चालायचे. ध्यानाच्या मार्गाने गेलो तरी भक्ती पाहिजे. ही भक्ती नवविधा करायची असली तरी त्याला ज्ञान आवश्यक आहे, योग आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेनं ही वाटचाल कशी करायची आहे हे या समासात पुढच्या सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढचे समास जे आहेत आणि पुढचा दशक जो आहे तो आपण घेणार आहोत. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.